வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய 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 ரகுவீர சமர்த். தத் வித்தி பிரணிபாதேன பரிப்ரஷ்னேன சேவயா உபதேக்ஷந்தி தே ஜ்ஞானம் ஜ்ஞானினஹா தத்வதர்ஷினஹா. பிரணிபாத் करून परिप्रश्न विचारून आणि सेवा करून तत्वदर्शी ज्ञानी अशा महापुरुषाला ते ज्ञान जर व्हायचं असेल तर प्रसन्न करून घ्यायला लागतं आणि मग हे तत्वदर्शी ज्ञानी त्या ज्ञानाचा उपदेश करतात असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. आपण मागच्या वेळेला पाहत होतो की आतापर्यंतच्या भगवद्गीतेमध्ये केवळ काय आहे आणि काय करायला हवं हे भरपूर सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ आत्म्याचं स्वरूप अमुक अमुक आहे, ज्याची बुद्धी स्थिर झाली तो या पद्धतीने वर्तन करतो, कर्मयोग अशा अशा पद्धतीने आचरण करावा, भगवंतांची जी दिव्य जन्म आणि दिव्य कर्म आहे ती या पद्धतीची आहेत. कर्म समजून घे याचा अर्थ असा की जी प्राप्त कर्तव्य कर्म आहेत ती प्राप्त कर्तव्य कर्म करत असतानाच आत्म्याची नैष्कर्म्यता राखून कर्म करण्याची युक्ती समजून घे. कर्मामध्ये अकर्म भरूनच राहिलेलं आहे आत्म्याच्या अंगानी ते समजून घे. आणि वस्तुत अकर्ता अशा आत्म्याच्याच अधिष्ठानावर सर्व जगतात चाललेली जी कर्म आहे ती कर्म समजून घे आणि विकर्म समजून घे. द्रव्य यज्ञ म्हणजे काय या पद्धतीचा, तपयज्ञ म्हणजे काय या पद्धतीचा, अशा प्रकारे त्याच्यावरचं निरूपण गेले 2-3 रविवार आपण करतो आहोत, पाहतो आहोत. हे माहिती वजा ज्ञान मिळाल्यामुळं आपल्यामध्ये काहीही फरक पडत नाही अशी वस्तुस्थिती तशीच राहते. आत्म्याचं स्वरूप समजलं त्याचा मला उपयोग काय? जर मी मला स्वतःला देही समजत असेल आणि मला माझी देह बुद्धी जर सोडता येत नसेल तर आत्म्याचं स्वरूप न जायते म्रियते वा कदाचित असं समजून देखील उपयोग काय? वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी काय विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. शरीर जीर्ण झाल्यानंतर जसा कपडे बदलतो मनुष्य आणि नवीन धारण करतो, वस्त्र बदलतो नवीन धारण करतो, तशा प्रकारे देह नवीन धारण करायचा आहे. साधा ताप जर 4 दिवसापेक्षा जास्त राहिला तर आपल्याला असं वाटतं की दुर्धर रोग बहुतेक आपल्याला झालेला आहे आणि या रोगातून आता आपण काही वाचत नाही, आपण आता चाललो. एवढी निर्भयता येत नाही हा तर प्रॉब्लेम आहे, हा तर प्रश्न आहे. तेव्हा वाटेल असं की काय देह ठेवायचा आहे म्हणजे वस्त्र बदलण्यासारखं आहे, ठेवून देईल चला. आणि डॉक्टर येतात, मुलगा मुलगी सून सांगत असते की त्यांना असं वाटतं की आपण याच्यातून वाचत नाही आणि डॉक्टर असे म्हणत असतात की काही झालेलं नाहीये, 4 दिवसात बरे होतील. पण त्याला पटत नाही, त्याला असं वाटतं की 8 दिवस ताप म्हणजे मी कधीच असं पाहिलं नाही, म्हणजे बहुतेक आता आपलं काही खरं नाही. इतका घाबरलेला असतो. या श्लोकांचा उपयोग काय आहे? आपल्याला आपल्या स्वतःच्या प्रत्येक कर्माचं कर्तृत्व आपण घेतो, एवढंच नाही तर आपण न केलेल्या कर्मांचं देखील दांभिकतेने कर्तृत्व घ्यायला सरसावतो. तर कर्मात अकर्मदशा कशी पाहणार? म्हणून तो प्रामाणिक परमार्थ करणारा असा आहे म्हणजे तुमच्यासारखी मंडळी. तर त्यांना सर्वांनाच हे जे श्लोक आहेत, हे श्लोक आणि आपलं जीवन याच्यामध्ये व्यंग जाणवल्याखेरीज राहत नाही आणि हे जीवन आपण जगू शकत नाही अशी भावना निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. हे जीवन जगण्याची उत्सुकता तर भगवंतांनी निर्माण केलेली आहे पण जगता तर येत नाही अशी परिस्थिती आहे. आत्मा मी असं अनुसंधान राहत नाही असा पक्क्या बोधावर राहता येत नाही
आणि कोणतीही साधना वाचून करून त्या साधनेचं समाधान लाभत नाही. भगवंतांनी जरी जंत्री दिली तरी देखील भगवंतांनी म्हणून संतांना शरण जावं हे अर्जुनाला हा असा तात्विक परमार्थ बराच काळ सांगितल्यानंतर चौथा अध्याय आलेला आहे मग सांगितलं. अगदी जर सुरुवातीला जिथं ते अशोच्चान अन्वशोच्चस्व प्रज्ञावादांश भाषसे असं म्हणून प्रत्यक्ष गीतेच्या उपदेशाला जिथून सुरुवात झाली दुसऱ्या अध्यायातला किंवा 12वा श्लोक तिथं जर भगवंत म्हणाले असते की ते युद्ध नको म्हणतोस, हानी होते आहे म्हणतोस, वर्णसंकर होतो आहे असं म्हणतोस, कितीतरी पाप मी जमा करेन असं म्हणतोस, तू संतांना शरण जा, त्यांना प्रणिपात कर, त्यांना परिप्रश्न विचार, त्यांची सेवा कर, ते ज्ञानाचा उपदेश करतील आणि मग तू युद्धाला प्रवृत्त होशील, अर्जुनाला शक्य झालं नसतं. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. सद्गुरु हे समोरच्या व्यक्तीचं मानस शास्त्र जाणून त्याला उपदेश करतात आणि त्या शिष्याच्या मानसशास्त्रामध्ये घाई सद्गुरूंनी केलेली चालत नाही. प्री मॅच्युअर असं काही टिकू शकत नाही. हे जीवन जगण्याची उत्कंठा भगवंतांनी निर्माण केली, ते जीवन अर्जुनाच्या समोर ठेवलं आणि जेव्हा अर्जुनाला या जीवनातली कठीणता लक्षात यायला लागली असेल त्या क्षणाला भगवंतांनी संतांना शरण जाण्याची युक्ती सांगितली. ते ज्ञान जाणणं तर आवश्यक आहे मोह जाण्यासाठी म्हणून, मोहाचा निराश होण्यासाठी म्हणून. आणि त्यासाठी पहिला उपाय प्रणिपात भगवंतांनी सांगितला. मागच्या वेळेला मी तुम्हाला वसिष्ठ आणि विश्वामित्र यांची गोष्ट सांगितली. प्रणिपात ही अगदी बाहेर दिसणारी अशी कृती आहे, नमस्कारावरून काही ठरवता येत नाही. आत शरणागत भाव आहे की नाही यावरच खरा प्रणिपात अवलंबून आहे. नमस्कार तर अनेक प्रकारचे असतात. कामापुरता नमस्कार असतो, संस्कारानुरूप नमस्कार असतो, पण प्रणिपातामध्ये पूर्णपणाने शरणागतताच अपेक्षित आहे. त्या शरणागततेचं स्वरूप हे बिनशर्त पाहिजे. त्या शरणागतीमध्ये कसलीही अट नको. उदाहरणार्थ तुम्ही ज्ञान देणार आहात म्हणून शरणागत आहे अशीही अट नको. शरणागततेमध्ये कुठला सौदा चालत नाही. याच्या उलट हे ज्ञान ज्यांच्यापाशी आहे त्यांच्याविषयी अत्यंतिक आदर निर्माण झाल्यामुळं, तसंच त्या ज्ञानाविषयी उत्कंठा निर्माण झाल्यामुळं, ते ज्ञान आपल्याला हवं अशी तळमळ निर्माण झाल्यामुळं, ज्याच्यापाशी ते ज्ञान आहे त्याला ते ज्ञान ग्रहण करण्याच्या इच्छेने ते जीवन आपल्याला देखील मिळावं या इच्छेने थोडीही अहंता बाजूला न ठेवता शरण जाणं. या शरण जाण्यामध्ये थोडाही अहंकार चालत नाही आणि अहंकार कधी शरण जाऊ देत नाही. गोंदवलेकर महाराजांच्या गोष्टींमध्ये मी मध्यंतरी वाचत होतो, त्यांना कोणी भेटायला आलेल्या व्यक्तींमध्ये एक तहसीलदार होते, त्यांनी चिठ्ठी पाठवली की अमुक अमुक तहसीलदार रावसाहेब भेटायला आलेले आहेत. महाराजांनी ती चिठ्ठी वाचली आणि ठेवून दिली. जवळपास अर्धा तासांनी त्यांनी परत आठवण केली की रावसाहेब अमुक अमुक भेटीची इच्छा धरतात. महाराजांनी ठेवून दिली आणि मग दर्शन इच्छू आपल्याला शरण आलेले अमुक अमुक आपल्या भेटीकरता म्हणून वेळ मागतो आहे अशा पद्धतीची शब्दरचना आल्यावर त्यांनी लगेच बोलून घेतला. तुम्ही कोणीही होऊन सद्गुरूंकडे गेलात तर म्हणजे धनवान आहोत अशा भावनेनी, सत्तावान आहोत अशा भावनेनी, विद्वान आहोत अशा भावनेनी, तेव्हा सद्गुरूंकडून सद्गुरूंचं ज्ञान घेण्यासाठी अपात्रच असता, अहंतेमुळं अपात्र असता. म्हणून मग ज्ञानाचाही प्रवास होऊ शकत नाही अशी अडचण राहते. उपनिषदामध्ये फार गोष्ट आलेली आहे. उद्दालक मुनींचा मुलगा श्वेतकेतू, उद्दालक महामुनींनी त्याला सद्गुरूंकडे ज्ञान ग्रहण करण्यासाठी म्हणून ठेवलं. तेव्हा वयाच्या 8व्या वर्षी सद्गुरूंकडे जायचं असे आणि तरुण झाल्यानंतर ज्ञान घेऊन परत यायचं असे. तसं हा श्वेतकेतू उपनिषदामध्ये वर्णन आहे की दीर्घ काळ आपल्या गुरूंकडे राहून गुरूंच्या आज्ञेने आपल्या घरी परत आला. तेव्हा उद्दालक महामुनींनी आपल्या लहानपणी गुरुगृही गेलेल्या आणि अत्यंत धष्टपुष्ट तरुण अशा शरीराने परत आलेल्या अशा मुलाकडे पाहिलं आणि मुलाचा एकूण आविर्भाव पाहून याला संपूर्ण ज्ञान झालेलं आहे की झालेलं नाही याविषयी त्यांना शंका आली. त्यांनी त्याला विचारलं की तू जे ज्ञान ग्रहण केलंस त्या ज्ञानामध्ये सद्गुरूंनी तुला तो अंतिम आदेश उपदेश केला का की जे एक जाणलं असता सगळं जाणल्यासारखं होतं, जे एक पाहिलं असता सगळं पाहिल्यासारखं होतं, जे एक भोगलं असता सर्व भोगल्यासारखं होतं. तेव्हा आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगणारा त्यांचा मुलगा श्वेतकेतू असं म्हणाला की त्याबद्दल त्यांनी मला काही सांगितलं नाही. तेव्हा उद्दालक महामुनी म्हणाले की त्यांना तू अपात्र दिसला असेल म्हणून त्यांनी तुला सांगितलं नाही. त्यांना माहीत होतं पण ज्या पद्धतीने विचारायचं त्या पद्धतीने तुला विचारता आलं नसणार म्हणून त्यांनी तुला सांगितलं नाही. श्वेतकेतूला त्या ज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि तो आपल्या वडिलांना शरण आला. तेव्हा वडिलांनी त्याला ज्ञानाचा उपदेश केला. शरण आल्याखेरीज ज्ञानाचा उपदेश नाही. ना पृष्ठ कस्यचित ब्रुयात, विचारल्याशिवाय सांगू नये, गुरूंनी विचारल्याशिवाय सांगू नये, एकमेकात तर प्रश्नच येत नाही पण शिष्याने विचारल्याशिवाय गुरूंनी उपदेश देऊ नये असं उपनिषद म्हणतात आणि ते विचारण्याची देखील पद्धत आहे. स्वामीजी म्हणत असत की हॅलो सद्गुरु, जरा तुमच्याकडून त्या दोन चार गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, असं चालत नाही असं म्हणत असत. मी असं वाचलं की तिबेटमध्ये एक युरोपियन मनुष्य, तिथं असणारा जो परमार्थ आहे तो परमार्थ समजून घेण्यासाठी म्हणून गेला आणि एका लामांकडे तो गेला आणि त्या लामांना म्हणाला की मी 8 दिवस वेळ काढून आलेलो आहे आणि तुमच्याकडून ज्ञान घेण्यासाठी म्हणून आलेलो आहे. ते म्हणाले की मग तू तुझे 8 दिवस वाया घालवशील, तू आत्ताच निघून गेलेला बरा, कारण या ज्ञानाकरता तुला 8 दिवसाचाच अवधी आहे, तुझी 8 दिवसच थांबायची तयारी आहे, तर तू गेलेलाच बरा, तुला हे ज्ञान होणार नाही असं म्हणाले. तुझी थांबायची तर युगानुयुग तयारी पाहिजे. तुझ्या जीवनात परमार्थाकरता 8 दिवसाचा वेळ आहे तर तू तो वाया घालू नको, त्याच्याऐवजी तुझं नेहमीचं जीवन जग. तुमच्या जीवनात परमार्थाकरता म्हणून एक वेळ असतो आणि त्या वेळेच्या 10 मिनिटं पुढे गेलं तरी तुम्ही अस्वस्थ होता, तुम्हाला ज्ञान नाही होणार. सद्गुरूंकडे कसं जायचं असतं? उपनिषद म्हणतात की तद विज्ञार्थम स गुरुमेवाभिगच्छेत. ते जर जाण्याचं असेल तर त्याकरता तुम्हाला गुरूंकडे जायला लागेल. समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, हातात समिधा घेऊन जायला लागेल, नम्रतेही जायला लागेल. शरणागत भावानी आलेल्या शिष्याला गुरु ज्ञान देतात याचा अर्थ गुरुत्वाकर्षणाच्या न्यायाने ज्ञान वाहतं त्याच्याकडे. गुरु सर्वांना देत असतात याच्यावर विश्वास ठेवा. ते भेदभाव करत नाहीत, त्यांच्या ठिकाणी पार्शलिटी नसते. आपलं जर भांडं उपडं ठेवलेलं असेल तर ते भरणार नाही. आपलं भांडं आपल्याला सरळ ठेवायला लागेल आणि आपलं भांडं सरळ ठेवणं म्हणजे शरणागत भावानी प्रणिपात करणं. त्यांच्याकरता नाही करायचा, आपल्याला ज्ञान समजावं म्हणून, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून हा नमस्कार करायचा. शरणागताची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता, जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करुनी. जर शरणागत असेल तर अनेक प्रकारच्या प्रयत्नातून सद्गुरु त्याच्या ठिकाणी ते ज्ञान कसं प्रतिष्ठित होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांचं स्वरूप सहज असं असतं. सद्गुरु जसा सूर्य सर्वांकरता प्रकाश देतो, एका प्रकारे आपल्याकरता आपल्याला प्रकाश मिळावा म्हणून सूर्य प्रयत्नशील देखील आहे, पण इथले पडदे सरकवलेले आहेत, तो ते बाजूला सारून आत येणार नाही. गुरु देखील नम्र सेवकासारखे असतात. जसा सूर्य नम्र सेवकासारखा आता बाहेर थांबलेला आहे, तुम्ही पडदा सरकवा की लगेच आत आला. त्याला तुमची सेवा करायचीच आहे, त्याला तुमच्याकरता आत यायचं आहे. तुम्ही तुमच्या खिडक्या लावल्या तो बाहेर थांबून राहील, तुमची वाट पाहत, आणि तुम्ही खिडकी उघडल्याबरोबर जशी प्रकाश किरण आत यावीत तसं प्रणिपातानी म्हणजे शरणागत भावानी केलेल्या प्रणिपातानी आपल्या खिडक्या उघडल्या जातात. आपल्या खिडक्या उघडल्या गेल्या की गुरुकृपा येतेच. गुरुकृपेचा लोट आला मज अंतरी सामावला, पूर्ण होता उचंबळला अनुभव उद्गार असं समर्थांनी म्हटलेलं आहे. गुरु कृपा ही लोट आल्यासारखी असते. तुम्ही जर बांध घातलेला असेल तर आत नाही येऊ शकत. समर्थांनी म्हटले की साधक भावे लोटांगण घाली त्याची चिंता साधूस लागली सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. भावानी जो लोटांगण घालतो त्याच्याकरता सद्गुरु सुगम पंथ बनवतात. त्याला समजतो सद्गुरूंनी बनवलेला सुगम पंथ. आणि मग असं होतं की त्याला ते आपलं मानायला लागतात. या शरणागत भावामुळे केलेल्या प्रणिपातामध्ये सद्गुरूंच्या ठिकाणी देखील मानवी भाग वस्ती करून असतोच ना. देहधारी असतात. देहाचे काही गुण आणि काही भाव असणं ही फार स्वाभाविक गोष्ट आहे. त्यांच्यापासून अलिप्त राहणारा, तटस्थ राहणारा, जेमतेम त्यांच्या बरोबर असणारा, ते तर काय आहेतच. हवं तेव्हा आपण जाऊ, नको असेल तेव्हा आपण काही दुसरं करू. आणि अनन्य भावाने त्यांच्या बरोबर आहे तो साहजिकच त्यांच्या ठिकाणी असणारा मानवी भाग देखील काम करत असतो. एकदा बिरबलांना अकबरांनी असं विचारलं की तुमचा देव हा भक्ताकरता उडी घालून येतो असं म्हणतात, एवढं काय अडलंय तुमच्या देवाला भक्ताकरता उडी घालून येण्यासाठी. तर बिरबल म्हणाला की अनन्य असतो तो. तो अनन्य असला की त्याची चिंता आपोआपच देवाला असते. अशा वेळेला देव उडी घालतो. अकबर म्हणाला की नाही, मला हे पटण्यासारखं नाही. आमचा अल्लाह कसा ही भाषा आहे ही खरी बरोबर नाही. आमचा अल्लाह कसा आणि तुमचा देव कसा. पण अकबर म्हणाला अशी कथा आहे अकबर आणि बिरबल यांच्या गोष्टींमध्ये. अकबराच्या भावाप्रमाणे अकबर तसं म्हणाला. तर एकदा अकबराची पत्नी, छोटा मुलगा आणि बिरबल असे गंगा नदीतून जात असताना नावेतून बिरबल म्हणाला की देव उडी मारतो असं तुम्ही म्हणालात आणि कसं मारतो असं तुम्हाला प्रश्न पडलेला होता. तो अनन्य असतो म्हणून मारतो असा परत एकदा बिरबलाने विषय काढला. आणि कशी मारतो ते पाहायचे असं म्हणून बादशहाचा मुलगा त्यांनी पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्याबरोबर बादशहाने उडी मारून काढला. म्हणाला काय केलंस काय. तो म्हणाला असा काढतो. तो मुलगा असा अनन्य आहे आणि तुमचं मुलावर प्रेम आहे म्हणून उडी घालतो. सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा अनन्यास रक्षी तसे चाप पाणी. म्हणून या प्रणिपाताचं किंवा शरणागततेचं फार मोठं महत्व आहे. शरणागतता म्हणजे सगळंच अवलंबून असलेला भक्त. हे शरणागततेचं स्वरूप आहे. प्रणिपात ही फार वरवरची कृती आहे. कशी शरणागतता असते ते अगदी ज्याला इन्फंट असं बालक अर्भक त्याच्या आईला विचारा की कशी शरणागती असते. त्याला भूक लागली आहे का त्याला काय झालंय याच्यासाठी ती सतत लक्ष ठेवून असते. याचं कारण तिच्यावर पूर्ण अवलंबून असतो. तीही तेवढ्याच अनन्य भावाने त्याच्याशी एकनिष्ठ असते. गुरु ज्ञान द्यायला बांधील असतात. अशा प्रकारच्या अनन्य शरणागत एकनिष्ठ प्रणिपाताच्या समोर पुढे भगवंत असं म्हणतात की परिप्रश्नेन सेवया. हा शरणागत झालेला आणि शरणागत ते पोटी नमस्कार करणारा, प्रणिपात करणारा, या प्रणिपाताचं वर्णन पुष्कळ केलेलं आहे. असं म्हणतात की लाकडाची काठी उभी केली, वरच्या टोकाला धरली आणि सोडून दिली तर ती खाली पडते. लोखंडाचा देखील दंड केला, वरच्या टोकाला धरला आणि सोडून दिला तोही खाली पडतो. पण प्रणिपाताचं वर्णन करताना सुवर्णाच्या दंडाची उपमा दिलेली आहे. सुवर्ण हा सगळ्यात जड धातू. सुवर्णाचा दंड केला आणि तो सोडल्यानंतर जसा क्षणात खाली पडतो इतर कोणत्याही वस्तूच्या दंडाच्या तुलनेने जास्त धार दिशी पडतो वजनामुळं स्वतःच्या, तसं शरणागततेचं एक वजन असतं. त्यामुळं मन शरण जातं त्या भावाने, तेवढ्या तीव्रतेने बुद्धी, चित्त, अंतःकरण, बाह्य इंद्रिय आता शरण गेल्यानंतर या शरण जाण्याचा मूळ उद्देश त्या ज्ञानाची प्राप्ती हाच आहे. प्रवचनाच्या सुरुवातीला मी तुम्हाला जे सांगितलं की भगवंतांनी अर्जुनाला इन्फॉर्मेटिव्ह काय काय सांगितलं ते जाणून घेण्यासाठी म्हणून शरण गेलेलं आहे. अर्थात त्याच्यासंबंधी काही परिप्रश्न विचारणारच. या परिप्रश्नाचं स्वरूप जसं सद्गुरूंच्या ठिकाणी स्वरूप असेल तसं असेल. म्हणजे सद्गुरूंच्या देखील वर्तनामध्ये बाह्य वर्तनामध्ये भेद असतो. या भेदाचं स्वरूप काय असतं तुम्ही लक्षात घ्या की सद्गुरूंच्या ठिकाणी ज्ञानाचा उपदेश अखंड ज्ञानाविषयी बोलणं चाललेलं असतं. तर काही सद्गुरू ज्ञानाविषयी आणि कशाविषयीच काहीच बोलत नाहीत असे असतात. ते केवळ अस्तित्व मात्र असतात जसे रमण महर्षी असायचे. काही स्वरूपानंदांसारखे असतात, काही स्वामीजींसारखे असतात, काही रामकृष्णांसारखे असतात, तर काही गोंदवलेकर महाराजांचे गुरु तुकामाईंसारखे असतात. तुम्ही त्यांच्या जवळ गेलात तर ते पळून जातील, तुम्हाला दगड घेऊन मारायला येतील, तुम्हाला शिव्या देतील. अर्थात परिप्रश्नही वेगवेगळे असतील. काही अक्कलकोट स्वामीजींसारखे असतील, काही श्रीधर स्वामीजींसारखे असतील. सनातन धर्म त्याचा उपदेश करणारे, त्याच्याबरोबर परमार्थ सांगणारे. काही वासुदेवानंद सरस्वतींसारखे असतील, जो वेदोक्त कर्मकांड आहे शुद्ध मार्ग त्याचं आचरण करणारे आणि तो आचरण करत असताना बोध देणारे. तुम्ही ज्या सद्गुरूंकडे गेलेले आहात आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं सद्गुरूंचं सांगणं बोलणं शिकवणं आहे त्या पद्धतीने, अर्थात तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना देखील तुम्ही वाट करून द्याल, तरी देखील परिप्रश्नांची व्याख्या, शास्त्रीय व्याख्या मात्र अशी आहे की परिप्रश्न म्हणजे अत्यंत मुमुक्षा धारण करून सरळ बुद्धीनी आणि निष्कपट भावानी, निर्मत्सरी वृत्तीनी आणि आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे, अनुसरायचं आहे अशा प्रकारच्या हेतूनी विचारले गेलेले प्रश्न. त्यांनी जो उपदेश केलेला आहे किंवा त्यांचं जे सांगणं आहे त्या सांगण्याला केलेले उपप्रश्न म्हणजे परिप्रश्न. या परिप्रश्नांमध्ये सद्गुरु तुम्ही असं असं बोलता आहे कसं शक्य आहे ची भाषा नसेल, तुम्ही म्हणता तसं आहे असं वाटत नाही अशी भाषा नसेल. परिप्रश्नाला एक विशिष्ट भाषा असली पाहिजे. सद्गुरु जेणेकरून प्रसन्न होणार असे प्रश्न म्हणजे परिप्रश्न. त्यांच्याशी आर्ग्युमेंट नाहीये, त्यांच्यापुढे तुमची बुद्धी तुम्हाला दाखवायची नाहीये, सद्गुरूंवर प्रभाव पाडण्यासाठी विचारलेले प्रश्न नाहीयेत. एक जो प्रश्न आहे ना की जो रामकृष्णांना विवेकानंदांनी विचारला आणि त्या प्रश्नाचा खूप बोलबाला झाला की विवेकानंदांनी म्हणजे नरेंद्रांनी रामकृष्णांना विचारलं की तुम्ही ईश्वर पाहिलेला आहे काय. एक तरुण मुलगा स्वामीजींकडे खांडेकरांच्या केंद्रामध्ये बाहेर त्या गच्चीत स्वामीजी बसत असत तेव्हा एक तरुण मुलगा आलेला होता. स्वामीजी येऊन बसलेले होते, बाकीची सगळी मंडळी ध्यानाला बसलेली होती आणि तो स्वामीजींशी येऊन बोलायला लागला. तर त्यांनी स्वामीजींना विचारलं की तुम्ही ईश्वर पाहिलेला आहे काय, थेट अगदी तसेच प्रश्न बर का, तुम्ही ईश्वर पाहिलेला आहे काय. स्वामीजी म्हणाले विचार, तुला काय काय विचारायचं ते एकदा विचार, मग तुम्ही तो मला दाखवाल का. दुसरा प्रश्न, त्याच्या आधीचा प्रश्न ईश्वर आहे कशावरून, तुम्ही ईश्वर पाहिला आहे काय, मग तो तुम्ही मला दाखवाल काय. स्वामीजी म्हणाले की तू योग्य असशील तर तुला तो अवश्य दिसेल, तसं नाही म्हणाला तुम्ही मला दाखवाल काय. तेव्हा स्वामीजी त्याला म्हणाले की हे असे प्रश्न जे एकाने दुसऱ्याला विचारलेले असतात तसे प्रश्न विचारायला देखील एक कुवत लागते. त्या गोष्टी वाचून प्रत्येकाने हे प्रश्न विचारायचे नसतात आणि त्याचं दर्शन मला होईल काय आणि ईश्वर आहे काय आणि तुम्ही तो पाहिला आहे काय. स्वामीजी म्हणाले रे रोज येत जा, तुला कळेल, श्रवण कर जरा काही, तुला नुसत्या दोन चार प्रश्नांना उत्तर देऊन तू तरी काय करणार आणि मी तरी काय करणार म्हणले, तू ये इथं ये ध्यानाला, प्रवचनांना ये, समजून घे। म्हणून असं समजू नका की तुम्ही तुमच्या प्रश्नांनी कोणाला तरी प्रभावित लगेच करू शकाल। परिप्रश्न हा चॅलेंज करण्यासाठी विचारलेला प्रश्न नसला पाहिजे। तुम्ही शरण गेलेले आहात आणि मग प्रश्न विचारत आहात असं त्याचं स्वरूप आहे। अभाविकाला कुठून सांगायला सुरुवात करायची हाच पहिला प्रश्न असतो, त्याच्याशी चर्चा होऊ शकत नाही। म्हणून हे जे परिप्रश्न आहेत, हे परिप्रश्न सद्गुरूंचं अंतःकरण सुखावणारे असले पाहिजेत, त्याच्यामध्ये मार्दव असलं पाहिजे विचारणाऱ्याचं, त्याच्यामध्ये विचारणाऱ्याची तळमळ व्यक्त झाली पाहिजे आणि प्रश्नाला उत्तर मिळाल्यानंतर त्याच ठिकाणी थांबून त्याचं अनुसरण करणं वर्षानुवर्ष, आणि असं अनुसरण करत असताना पडलेले प्रश्न परत परत विचारणं असं त्याचं स्वरूप आहे। एकदा भगवान बुद्धांकडे एक व्यक्ती आली आणि त्यांनी काही प्रश्न बुद्धांना विचारले, अशाच पद्धतीचे प्रश्न होते की मला वाटतं ईश्वर नाहीये, ईश्वर असेल तर तो कशावरून असेल, मला समजेल का, अशा प्रकारचे ते प्रश्न होते। तर बुद्ध असं म्हणाले की मला विचारतोयस तो मी, तू विचारतोयस असा पहिला मनुष्य आहे का, याच्या आधी अनेकांना विचारलेला आहे? तर तो मनुष्य म्हणाला की बऱ्याच जणांना विचारून मी तुम्हाला हे प्रश्न विचारतो आहे। तेव्हा बुद्ध म्हणाले की बऱ्याच जणांनी तुला आपल्या आपल्या तऱ्हेने उत्तरं दिली असतील। तो म्हणाला की हो, मग तू मला कशाला विचारतो आहेस? तेव्हा तो म्हणाला की आता तुम्ही काय सांगताय ते मला पाहायचं आहे। ते म्हणाले की त्यांनी दिलेल्या उत्तराचं तू केलंच काय, हा खरा प्रश्न आहे। त्यांनी उत्तरं दिली ती उत्तरं तुला तुझ्या अनुभवातून सिद्ध करायची आहे, त्याच्याकरता स्वतः प्रयत्न न करता या महापुरुषांनी असं उत्तर दिलं, तो सत्पुरुष काय उत्तर देतो आहे असं परीक्षा करत फिरल्यामुळं का तुला ज्ञान होणार आहे? म्हणून तशा प्रकारचं काही इथं चालणार नाही असं बुद्ध म्हणाले। बाकी सगळीकडे जसं वागलास तसं इथं करून तुला चालणार नाही। तर तो म्हणाला की मान्य असेल तर तुला या प्रश्नांची उत्तरं एक वर्षाने मिळतील म्हणाले। एक वर्ष? तर तो म्हणाला एक वर्ष मी काय करायचं असं तुमची अपेक्षा आहे? एक वर्ष माझ्या इथं तुम्ही राहायला लागेल। तो म्हणाला राहायला तयार आहे। बुद्ध म्हणाले की इथं राहायचं आणि एक वर्ष मौन धरून राहायला लागेल। तो म्हणाला की त्यामुळे होईल काय? ते म्हणाले आता प्रश्न बंद आणि उत्तर बंद, तुला जर राहायचं असेल तर तू इथं राहा, जायचं असेल तर हे प्रश्न विचारायला आणि कोणाकडेही जायला तुला मुभा आहे, इथं जर राहायचं असेल तर आता प्रश्न नाही, एक वर्ष मौन राखून इथं राहा। तो खरंच एक वर्ष राहिला, अशी गोष्ट आहे, अशी हकीकत आहे की एक वर्षाने बुद्ध त्याला भेटले आणि म्हणाले की तू एक वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होतास आणि काही प्रश्न विचारत होतास, त्याची उत्तरं द्यायला मी आलेलो आहे। तेव्हा तो म्हणाला की जेव्हा मौन राहिलो तेव्हा माझा खूप तडफडाट झाला, कितीतरी प्रश्न मनात निर्माण होत होते पण बोलायचं नव्हतं, व्यक्त करायचे नव्हते, अनेक विचार येत होते पण व्यक्त करायचे नव्हते, मनात उठत होते मनातच विरत होते, असं करता करता माझं मन मौन व्हायला लागलं, मी विचाररहित झालो। माझ्या असं लक्षात आलं की प्रश्न मनातून निर्माण होतात आणि मनातच नाहीसे होतात, मन नाहीसे झाल्यावर प्रश्न नाहीसे होतात। आता या क्षणाला मला कोणताच प्रश्न नाही, मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत। म्हणून हे प्रश्न अतिशय सरळ भावानी, अनुसरण्याच्या इच्छेनी आणि जीवनव्रत म्हणून आपण विचारलेल्या प्रश्नांच्या बाबत आपलं दायित्व आहे हे समजून घेऊन आपल्या स्वतःपुरतं विचारायला लागतात। तसंच या प्रश्नांना जाणून घेऊन आपण शांतीला प्राप्त व्हायचं आहे हे माहीत असावं, आपण आनंदाला प्राप्त व्हायचं आहे हे माहीत असावं, त्या हेतूने विचारलेले प्रश्न असावेत. आपण अशा ज्ञानाला प्राप्त होणार आहोत की जेणेकरून आपण पाहिलेले जे विद्वान आहेत ते विद्वान निष्प्रभ होतील अशी भावना नसावी. म्हणून असूया रहित अंतकरणाने विचारलेले प्रश्न असावेत. म्हणून पंडितांच्या चर्चेमध्ये जसे प्रश्न असतात तसं प्रश्नाचं स्वरूप देखील नसावं. स्वामीजींच्या दुकानात असताना एक शास्त्री स्वामीजींकडे आले, स्वामीजींच्या परिचित असे, आणि म्हणाले की त्या वेदशास्त्रोक्त सभेमध्ये परवा जी चर्चा झाली त्याच्यात त्या अमुक अमुक पंडिताला असा लोळवलाय की आता परत वर डोकं काढणार नाही असं म्हणाले. स्वामीजी विचारत होते काय काय झाली चर्चा, तेव्हा ते पटकन असं म्हणाले की असा लोळवलाय त्याला. अशी प्रश्न आणि उत्तरं देखील नसावीत. त्याच्यामध्ये आपल्याला सिद्ध करण्याचा कोणताही भाव नसावा. आपल्या बुद्धीला, आपल्या भक्तीला कधी कधी परिप्रश्न देखील दांभिकतेने विचारले जातात. माझ्याकडे एक गृहस्थ येत असत, एका संस्थेचं काम करत असत, आणि भारतभर त्यांच्या कामाचं स्वरूप असं होतं, आणि ते त्यांच्या कामाची माहिती द्यायला यायचे. त्यांना असं वाटायचं की यांना माहिती असावी. हिंदू संस्थांशी संबंधित असं काम करणारे असे लोक होते, पण चांगले गृहस्थ होते. ते प्रत्येक वेळेला बोलताना, बोलायला सुरुवात करताना असं म्हणत असत की मी अत्यंत अज्ञानी आहे, आपल्याला कामाचं निवेदन करायला आलेलं आहे, आणि मग मेघालयात कसं काम चाललेलं आहे, मिझोराम मध्ये कसं काम चाललेलं आहे, अशा पद्धतीचंही सांगत असत. आणि मग संत मेळावे कसे होणार आहेत, त्याच्यामध्ये आपण कशी भूमिका घेणार आहोत असंही काही सांगत असत. बहुधा त्यांना मला त्यांच्या कामामध्ये घेण्याचा विचार होता, सांगून सांगून पटवून पटवून अशा पद्धतीने. आणि मग एकदा तसं झालंच, ते म्हणाले की आता जवळच आहे पंढरपूरला एक मोठी संत सभा होणार आहे, पण त्याची सुरुवात त्यांनी अशी केली की आपल्या समोर मी अगदी अज्ञानी आहे, माझं अज्ञान खूप आहे, तरी मी निवेदन करतो आहे. प्रत्येक वेळेला मला हे शब्द खटकत असत, कारण आपण अज्ञानी आहोत अशा पद्धतीचा भाव तर बोलण्यात नसे त्यांचा. जोपर्यंत नुसतं ऐकण्याचा भाग होता तोपर्यंत मी देखील ते तसंच ऐकून घेत होतो, पण जेव्हा मलाच आता आवाहन करत होते आणि बोलावत होते आणि प्रस्तावना करत होते की मी तर तुमच्या समोर अज्ञानी, तेव्हा मी म्हटलं की तुम्ही अज्ञानी आहात म्हणूनच तुम्हाला सांगतो की अशा मेळाव्यात काही मला फारसा रस नाही. तर एकदम त्यांचं स्वरूप बदललं ना. ते म्हणाले तसा मी अज्ञानी नाहीये. तसा मी अज्ञानी नाहीये. अशा प्रकारचे मेळावे वाराणसीला झाले त्याचा फार चांगला उपयोग झालेला आहे, अमुक ठिकाणी झाले त्याचा फार चांगला उपयोग झालेला आहे, आणि महाराष्ट्रातल्या संत मंडळींकरता पंढरपूरला मी म्हटलं तुम्ही म्हणालात अज्ञानी म्हणून मी म्हटलं. माझा सद्भाव आहे पण मी येऊ शकत नाही. मला एकदा परीक्षा पाहिजे होती, एकदा एक छोटा खडा टाकायचा होता. अशा करता की परमार्थामध्ये देखील असा दंभ मान्य नसावा. परिप्रश्न याच्या संबंधी आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. परिप्रश्न विचारण्यासाठी सद्गुरूंच्या पुढे गेलं कसं पाहिजे, बसलं कसं पाहिजे, आपली दृष्टी कशी पाहिजे, आपले हात कुठे पाहिजेत, आपला स्वर कसा पाहिजे. कारण आधी शरणागत भावाने केलेली बाह्य कृती म्हणजे प्रणिपात आहे, आणि त्याच्या पाठोपाठ हा परिप्रश्न आहे ना, ते विसरून चालणार नाही. तसंच एका संस्थेचे लोक आलेले होते, ते हिंदू देवतांची कशी विटंबना केली जाते याच्या संबंधी काही लॅपटॉप घेऊन आले ते आणि दाखवत होते, आणि म्हणाले की तुमच्या समोर मला कळत नाही पण खरं म्हणजे तुमचं रक्त उसळलं पाहिजे असं मला म्हणाले. मी म्हणलं माझ्या समोर तुम्हाला कळत नाहीये म्हणूनच मला काय वाटतं हे तुम्हाला कळत नाहीये, तुमच्या या अशा आवाहनाला भूलणारा मी नाही. म्हणून संतांकडे जाणारे देखील आपल्या आपल्या हेतूने जात असतात आणि विचारत असतात आणि तुमच्यासारख्या संतांच्या कृपेनी हे यशस्वी झालं, तुमच्यासारख्या संतांच्या कृपेनी अमुक यशस्वी झालं असं बोलत असतात. पण हा परिप्रश्न नसतो. आपल्याला आपल्यापुरतं जर झालं, आपल्यापुरतं पाहायचं झालं, तर या परिप्रश्नाला फार सखोल अर्थ असला पाहिजे. या परिप्रश्नाने ते ज्ञानाचा उपदेश करतील आणि सेवेनी देखील. याच्यावर साईबाबांची एक फार चांगली गोष्ट आहे. ते तिथं कोण भगवद्गीता म्हणत होते, दाभोळकर म्हणून एक गृहस्थ साईबाबांच्या बाजूला बसून भगवद्गीता म्हणत असत. त्यांचा परिपाठ असे, ते शिर्डी जात असत तेव्हा ते पुटपुटत म्हणत असताना नेमक्या या श्लोकापाशी साईबाबा म्हणाले की काय काय म्हणतोयस. ते म्हणाले की भगवद्गीता म्हणतोय. कोणता श्लोक म्हणतोयस? तर नेमका हा श्लोक आलेला होता, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ते म्हणाले अर्थ सांग, याचा अर्थ काय आहे? तेव्हा त्यांनी अर्थ सांगितला. ते ज्ञान जर व्हायला हवं असेल तर जे ज्ञानी तत्वदर्शी महापुरुष आहेत त्यांना प्रणिपात करून परिप्रश्न विचारून त्यांची सेवा करावी लागते. त्यामुळे ते ज्ञानाचा उपदेश करतील. उपदेशंती असा शब्द आहे, उपदेश करतात नव्हे. त्यांना वाटलं तर ते उपदेश करतील. जर खरा अर्थ पाहायचा झाला शब्दशः तर असा आहे, उपदेशंती ते ज्ञानम, ते ज्ञानाचा उपदेश करतील. अशा प्रकारे अर्थ सांगितल्यावर साईबाबा म्हणाले, एका क्षणात म्हणाले की ज्ञानाचा कुठं उपदेश असतो का? अज्ञान बाजूला करतात. साईबाबा म्हणाले, शेवाळ बाजूला काढलं की पाणी असतंच म्हणाले. म्हणून याचे खरे अर्थ देखील शब्दशः न समजता संतच सांगतात. नाहीतर शब्दशः अर्थ आहे की ते ज्ञानाचा उपदेश करतील, पण ते तुमचं अज्ञान दूर करतात. ज्ञानाचा उपदेश एका परीने आहेच, पण तुमचं अज्ञान दूर होतं आणि तुम्ही ज्ञान स्वरूपच असता. सद्गुरूंचं वचन तरी काय आहे? तेच तू आहेस. याचा अर्थ अज्ञान बाजूला सार म्हणजे आहेच असते, ते आहेत तुझ्या ठिकाणी आहेच. हे जे साईबाबा म्हणाले यांना तत्वदर्शी ज्ञानी म्हणायचं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन, आता सेवया, सेवा करून या सेवेविषयी आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. ज्ञानोबा माहुल. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.